नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबर दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या कार्यकाळांत भारताक तिसरी सगळ्यांत व्हड अर्थिक महासत्ता घडोवपाच्या वचनबद्धतेचो परतून एकदा उल्लेख केलो. ते आयज उत्तराखंडात प्रचारसभेत उलयताले. आगामी लोकसभा वेंचणुके खातीर थंय प्रचार सुरू आसा. राज्यातल्या लोकसभेच्या पाचूय जाग्यांखातीर पहिल्या पावड्यार 19 एप्रिलाक मतदान जातले. काँग्रेसीन राष्ट्रीय हिताकडेन दुर्लक्ष केल्ल्याची टीका प्रधानमंत्र्यांनी केली. आयज प्रधानमंत्र्यांनी राजस्थानातल्या जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघाखाला कोतपुतली हांगा वेंचणूक सभेत उलोवप केले. येता त्या लोकसभा आणि विधानसभा वेंचणुका वेळार म्हत्वाचो अभिप्राय आणि निरीक्षण करपा खातीर वेंचणूक आयोगान आयज 6 राज्यांनी खासा निरीक्षकांची नेमणूक केली. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांचो आसपाव आसा, जंय लोकसंख्या 7 कोटी परस चड आसा. आंध्र प्रदेश आणि ओडिसा या विधानसभेचो वेंचणुको एकाच वेळार जातल्यो. खासा निरीक्षकांक कर्मचारी, सुरक्षा दळ आणि मतदान यंत्रा संबंधातले महत्वाचे काम सोपयला. खासा निरीक्षकांचं सीमेवयल्या वाठारांनी खास लक्ष आसतलो आणि प्रलोभन रोखपा खातीर ते सीमाभागांत काम करतले. पैशाची शक्ती वापरपाचेर नियंत्रण दवरपा खातीर आणि वेंचणूक खर्चाचे निरीक्षण घटमूट करपा खातीर वेंचणूक आयोगान आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि ओडिसा हांगा खासा खर्च निरीक्षकांची नेमणूक केल्या. हे खासा निरीक्षक आदले नागरी सेवक आसात, जातून डॉमेन कुशळटायेचो उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्ड आसा, तशेंच तांकां वेंचणूक प्रक्रियेचो आदलो अनुभव आसा. भारताच्या अरुणाचल प्रदेशातल्या सुवातांचे परतून नामांतरण केल्ल्या कृतीखातीर भारतान चीनाचो निषेध केला. सोदलेली नावां दिल्ल्यान अरुणाचल प्रदेश हो भारताचो अविभाज्य भाग आसा, हे वास्तव बदलचे ना अशें विदेश वेव्हार मंत्रालयाचे म्हणयारे रणधीर जयस्वाल हांणी म्हळा. अरुणाचल प्रदेशातल्या कांय सुवातांची नावां परतून बदलपाच्या चीनाचे कृतीचे फाटभुयेर भारतान हो निषेध केला. नावां बदलून कांयच परिणाम जायना अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल म्हळा. अरुणाचल प्रदेश हो भारताचो भाग आशिल्लो आणि आसतलो अशें डॉ एस जयशंकर हांणी मुखार म्हळा. सरकारान ठोक दर निर्देशांकांत केल्ल्या जायत्या बदलाक लागून जिणे गरजेच्या गजालींसयत जायत्या वखदांचे दर वाडटले. 1 एप्रील पासून भारतान 800 परस चड वखदां म्हारग जातली. हातून कांय वखदां अशी आसात जांचे मोल 12% वाडपाक शकता. नॅशनल लिस्ट असोसिएशन मेडिसिनांत 0.0055% वाढ केल्या. हे वळेरीन कांय वखदां सदच्या दुयेसा खातीर म्हत्वाचे आसात. ह्या वखदांची वळेरी प्रसिद्धी केल्या. हे प्रमाण पॅरासिटॅमॉलाचे दर 130% वाढल्यात. जोराचेर नियंत्रण दवरपी ह्या वखदाच्या दरान जाल्ली वाढ हे सर्वसामान्यांखातीर त्रासदायक थारपा शकता. पेनकिलर, एन्टीबायोटिक्स आणि संसर्गजन्य दुयेसा वयली वखदां म्हारग जाल्यात. आयज छत्तीसगडान सुरक्षा दळावांगडा जाल्ल्या फारपेटांत 9 माओवाद्यांक मरण आयले. आयज सकाळी छत्तीसगडातल्या विजापूर जिल्ह्यातल्या गांगलूर वाठारांत हो फारपेट जालो. बस्तर रेंजचे आयजी सुंदर राज पी हांणी दिल्ले म्हायती प्रमाण ह्या वाठारांत माओवादी लिपून बसिल्ल्याची म्हायती मेळिल्ली. सीआरपीएफ, कोब्रा बटालियन, जिल्हो राखीव रक्षक आणि खासा टास्क फोर्स आणि शोध मोहीम राबयली. आयज सकाळी 6 वरांचेर लेंद्राच्या रानांत सुरक्षा दळ आणि माओवाद्यांमदी फारपेटाची घडणूक घडली. हातून एक लाईट मशीन, गन आणि स्फोटक सयत व्हडा प्रमाणात शस्त्रां जप्त केल्यात. ह्या महिन्याच्या 6 तारखेमेरेन देशांत उष्णतेचे लाट खर जातले. कर्नाटक, ओडिसा, पश्चिम बंगाल, झारखंड, आंध्र प्रदेश आणि पुंडिचेरीच्या कांय वाठारांत या उष्णतेच्या लाटाचो परिणाम जातलो असो अदमास भारतीय हवामान विभागान उक्तायला. फुडल्या 3 दिसांत तेलंगणा आणि कर्नाटकांत तशेंच कोस्टल कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पुंडिचेरी आणि कोस्टल आंध्र प्रदेशांत फुडले 5 दिसांत उष्ण आणि दमट हवामान रावपाचो अदमास आसा. मजगती ईशान्य भारतांत मात ह्या महिन्याच्या 7 तारखेमेरेन पावस पडपाची तशेंच वादळ जावपाचोय अदमास आसा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.